नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत जावपी 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेचे उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या महिन्याच्या 5 ते 10 तारखेमेरेन फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते ह्या 3 देशांच्या भेटीर वतल्यो. अंदु 31 जुलय मेरेन 2024-25 वर्सा खातीर विक्रमी 7,28,00,000 आयकर रिटर्न दाखल केल्यात. आणि खेळात ऑलिम्पिकात बॅडमिंटनात लक्ष्य सेन हो दादल्यांच्या एकोड्या सर्तीत उपांत्य फेरयेत प्रवेश मेळोवपी पहिलो भारतीय शटलर थारला. आणि क्रिकेटात भारत आणि यजमान श्रीलंका हांच्या मदी झाली पहिली एकदिसाची आंतरराष्ट्रीय मॅच बादाबाद उरली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत जावपी 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेचे उक्तावण करतले. तशेच ह्या निमतान ते परिषदेक संबोधित करतले. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एग्रीकल्चरल इकॉनॉमिस्ट हे संस्थेन आयोजित केली ही परिषद 65 वर्सा उपरांत भारतात सुरू जाता. ट्रान्सफॉर्मेशन टुवर्ड सस्टेनेबल एग्री फूड सिस्टम्स हो अनुवर्साच्या परिषदेचो विषय आसा. हवामान बदल, सैमीक संसाधनांचो उणाव, वाढपी उत्पादन खर्च आणि संघर्ष अशा संसारीक आव्हानांमुखार टिकाऊ शेतीची गरज हाताळपाचो परिषदेचो हेत आसा. संसारीक शेतकी आव्हानांविषयी भारताची सक्रिय पद्धत ह्या परिषदेत उजवाडाक येतली आणि शेतकी संशोधन आणि धोरणात राष्ट्राची उदरगत दिसून येतली. ही परिषद तरणाटे संशोधक आणि मुखेल व्यावसायिकांखातीर आपलो वावर सादर करपाक एक माची म्हणून काम करतली. या परिषदेत 75 देशातले सुमार 1,000 प्रतिनिधी वाटो घेतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या महिन्याच्या 5 ते 10 तारखेमेरेन फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते ह्या 3 देशांच्या भेटीर वतल्यो. काल दिल्लीत प्रसारमाध्यमांक माहिती दितना सचिव उदेंत जयदीप मुजुमदार हांणी सांगले की भारताच्या राष्ट्रपतींची फिजी आणि तिमोर लेस्ते ही पहिलीच भेट असतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपले एक्ट ईस्ट पॉलिसी उक्तायल्या उपरांत आशिया आणि पॅसिफीक वाठारात भारता खातीर खूप खाशेले लक्ष केंद्रीत जाला असं त्यांनी सांगले. हे तिनूय देश एक्ट ईस्ट पॉलिसीत येतात असं त्यांनी सांगला. 5 ते 7 ऑगस्ट या भेटीच्या पहिल्या पावड्यार राष्ट्रपती मुर्मू फिजीक भेट दितल्यो. भारतान फिजीत 75 वर्सा राजनयिक संबंध पुराय केल्यात. ह्या भेटी वेळार राष्ट्रपती मुर्मू फिजीचे राष्ट्राध्यक्ष काटो निव्हेर आणि प्रधानमंत्री सिटीवेनी राबुका हांचेकडेन द्विपक्षीय बसका घेतल्यो. राष्ट्रपती मुर्मू फिजी संसदेक संबोधित करपाचे असतात आणि थंयच्या भारतीय लोकांकडेन संवाद साधपाचे असतात. भारत हो फिजीचो उदरगतीचो भागीदार जावन आसा. राष्ट्रपती मुर्मू आपल्या भोवडेच्या दुसऱ्या पावड्यार 8 आणि 9 ऑगस्टाक न्यूझीलंडाक भेट दितल्यो. ह्या वेळार गव्हर्नर जनरल सिंडी किरो हांचेकडेन त्यो द्विपक्षीय बसका घेतल्यो आणि प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सना हांका भेट दितल्यो. तशेच राष्ट्रपती मुर्मू वेलिंग्टनात आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेक उलोवप करपाचे असतात आणि ऑकलँडातल्या भारतीय समुदायाक संबोधित करपाचे असतात. बोर्डेच्या निमाण्या पावड्यार राष्ट्रपती 10 ऑगस्टाक तिमोर लेस्तेक भेट दिवन राष्ट्राध्यक्ष जोझेफ रामोस होर्टा हांचेकडेन द्विपक्षीय बसका घेतल्यो. अंदु 31 जुलय मेरेन 2024-25 वर्साच्या मूल्यांकन वर्सा खातीर विक्रमी 7,28,00,000 आयकर रिटर्न आयटीआर दाखल केल्यात. 2023-24 ह्या फाटल्या वर्सा 31 जुलय मेरेन दाखल केल्ल्या वट्ट आयटीआर परस हे 7.5% चड असा असे अर्थ मंत्रालयान निवेदनात म्हळा. अनु वाढत वसपी करदात्यांनी नव्या कर पद्धतीचं पर्याय आपणायला. 2024-25 वर्षाच्या मूल्यांकन वर्षाखातीर दाखल केल्ल्या वट्ट 7.28 कोटी आयटीआरातले 5.27 कोटी आयटीआर नव्या कर पद्धतीत दाखल केल्यात, जाल्यार पोरण्या कर पद्धतीत दाखल केल्ल्या आयटीआर 2.01 कोटी आसा. सुमार 72% करदात्यांनी नव्या कर प्रणालीचो पर्याय आपणायला, जाल्यार 28% करदात्यांनी पोरण्या कर पद्धतीत दाखल केला. अंदु 31 जुलयाक चडात चड आयटीआर दाखल झाल्यात. एकाच दिसा 69.92 लाखावयर आयटीआर दाखल झाले. तशेच पहिलेच खेपे दाखल करप्या करदात्यांकडल्यान खात्याक 31 जुलय मेरेन 58.57 लाख आयटीआर मेळ्यात. करदात्यांक आयटीआर बेगीन दाखल करपाक प्रोत्साहन दिवपा खातीर सोशल मिडियाचेर केंद्रीत आउटरीच मोहीम हातात घेतिल्ली. हाचे वांगडाच वेगवेगळ्या माचेर खाशेल्यो सृजनशील मोहिम्यो चलयल्यो. इंग्लीश आणि हिंदी सोडल्यार 12 लोकभाषातल्यान माहिती दिवपी व्हिडिओ डिजिटल प्लॅटफॉर्माचेर दाखयल्ले. केरळात पालसणा कोसळिल्ल्या वायनाड जिल्ह्यात आज सकाळी परतून सोदकार्य सुरू जातले. सोदकार्या खातीर एनडीआरएफ सेनादळ आणि हेर एजन्सीचे 40 पंगड तैनात केल्यात आणि परिणाम झाल्ल्या भागाची स विभागांनी विभागणी केल्या. 300 वयर लोकांक ह्या घडणुकेत मरण आयला असो नियाळ मेळ्ळा. 2500 लोकांक सुरक्षितपणान 17 आलाशिरो शिबिरांनी दवरल्यात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या म्हादय केंद्रावेल्यान आयकतात. केंद्र शासित प्रदेशात आगामी विधानसभा वेचणुकेची तयारी कशा तरेन सुरू आसा हाचो नियाळ घेवपा खातीर मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांच्या फुडारपणाखाला वेचणूक आयोग ह्या म्हयन्याच्या 8 तारखे सावन 3 दिसांच्या जम्मू काश्मीर भेटेर आसतले. हे भेटीवेळार आयोग श्रीनगरातल्या सगळ्या राजकीय पक्षांक मेळटलो. तयारेचो नियाळ घेवपा खातीर मुखेल वेचणूक अधिकारी, राज्य पुलीस नोडल अधिकारी आणि केंद्रीय दळ समन्वयक हांचे वांगडा बसका जातली. ह्या भेटीवेळार आयोग सगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हो वेचणूक अधिकारी आणि पोलीस अधीक्षक, मुखेल सचिव आणि डीजीपी अशा जायत्या अधिकाऱ्यांची भेट घेतलो. तशेंच आयोग अधिकारी 10 ऑगस्टाक जम्मू हांगा पत्रकार परिषद घेवन वेचणुकेच्या तयारीच्या नियाळाविशी प्रसार माध्यमांक माहिती दितले. टर्कीन काल देशातल्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामाचेर प्रवेश आडायलो. अमेरिकेतल्या इन्स्टाग्रामाची मूळ कंपनी मेटा हे कंपनीन हमासाचो फुडारी इस्माइल हनिये हाका मारपाविशीची पोस्ट आडायल्या असो आरोप टर्की सरकारान केला. टर्कीचे संचार संचालक फहरेद्दीन अल्तून हांणी मेटाच्या मालकीच्या प्लॅटफॉर्माचेर टीका केल्या. एक्स ह्या सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात अल्तून हांणी आरोप केला की ह्या प्लॅटफॉर्माचेर परत परत शोषण आणि अन्याय हाच्या जागतिक व्यवस्थेक तेको दितात. टर्की सरकार ह्या मंचा आड अभिव्यक्ती स्वातंत्र्याची राखण करतले असे ताणी सांगले. आकाशवाणीची 2 दिसांची संगीत कार्यावळ 2024 आज नवी दिल्लीत सुरू जातली. ही कार्यावळ आकाशवाणीच्या रंगभवनात साडेपाच वरांचेर सुरू जातली. संगीत मळावेले दिग्गज कलाकार ह्या कार्यावळीत वाटो घेवपाचे आसात. ह्या कलाकारांमदी पंडित राजेंद्र प्रसन्न, पंडित जयतीर्थ मेवंडी आणि पंडित विश्वमोहन भट्ट हांचो आस्पाव आसा. ह्या कार्यावळीसयत हैदराबाद, पटना, जम्मू, शिलाँग, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नय, कटक, इम्फाळ सारख्या शारांनी लेगीत वेगवेगळ्या दिसांनी आकाशवाणी संगीत कार्यावळ घडोवन हाडटली. पॅरिस ऑलिंपिकात भारतीय पंगडान वेगवेगळ्या खेळामळार जैत जोडिल्ल्यान कालचो दीस एक खोशयेचो आणि उर्बेभरीत दीस थारलो. बॅडमिंटनात लक्ष्य सेन दादल्यांच्या एकोड्या सर्तीत उपांत्य फेरयेत प्रवेश मेळोवपी पहिलो भारतीय शटलर थारला. काल राती क्वार्टर फायनलीत लक्ष्यान 12वे सुवातेर आशिल्ली चीनी तायपेयचो चौ तियेन चेन हाका 19-21, 21-15, 21-12 अशा फरकान हारयलो. शुटिंगात मनू भाकर हांणी पात्रताय फेरयेत 590 गुण मेळून दुसरे स्थान मेळयल्या उपरांत बायलांच्या 25 मीटर पिस्तूल सर्तीच्या फायनलीत पावल्या. आता चालू आशिल्ल्या खेळात तिसऱ्या ऑलिंपिक पदका खातीर ती खेळटली. दादल्यांच्या हॉकीत क्वार्टर फायनलीच्या पयली भारतान ऑस्ट्रेलियेचेर 3-8-2 असे इतिहासिक जैत जोडले. क्रिकेटात भारत आणि यजमान श्रीलंका हांच्या मदीं काल राती कोलंबोच्या आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर जाल्ली पहिली एकदिसांची आंतरराष्ट्रीय मॅच बादाबाद उरली. 231 धावड्यांचे लक्ष साध्य करतना सगळ्यो विकेटी हारून भारतान 47.5 ओव्हरींनी श्रीलंके वांगडा बरोबरी केली. भारताखातीर रोहित शर्मा हांणी 47 बॉलांनी 58 धावड्यो, अक्षर पटेल हांणी 57 बॉलांनी 33 धावड्यो आणि केएल राहुल हांणी 43 बॉलांनी 31 धावड्यो केल्यो. यजमान पंगडाखातीर वानिंदू हसरंगा आणि चरित अलसंगा हांणी दरेकी 3 विकेटी घेतल्यो. हाच्या आधी कुरुबावलो चिखून पहिली फलंदाजी करपाचो निर्णय घेतिल्ल्या श्रीलंकेन थारायल्ल्या 50 ओव्हरींनी 8 विकेटी हारून 230 धावड्यो केल्यो. भारताखातीर अर्शदीप सिंग आणि अक्षर हांणी दरेकी 2 विकेटी घेतल्यो. ह्या 3 मॅचींच्या खेळामाळीतलो दुसरो एकदिसाचो खेळ फाल्यां कोलंबोत जातलो. आयज मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण आणि गोयात नेटान पाऊस पडपाची शक्यता आसा असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. देखून ह्या राज्यांखातीर भारतीय हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. छत्तीसगड, उदेंत राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक, अस्तंत बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि बिहारात पावसाक लागून ऑरेंज अलर्ट जारी केला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जावपी 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेचे उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या महिन्याच्या 5 ते 10 तारखेमेरेन फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्टे ह्या 3 देशांच्या भेटीर वतल्यो. अंदू 31 जुलय मेरेन 2024-25 वर्षा खातीर विक्रमी 7 कोटी 28 लाख आयकर रिटर्न दाखल केल्यात. आणि खेळात ऑलिम्पिकात बॅडमिंटनात लक्ष्य सेन हो दादल्यांच्या एकोड्या गटात उपांत्य फेरियेत प्रवेश मेळोवपी पहिलो भारतीय शटलर थारला. आणि क्रिकेटात भारत आणि यजमान श्रीलंका हांचे मदीं जाल्ली पहिली एकदिसाची आंतरराष्ट्रीय मॅच बादाबाद उरली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.